हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। शुद्धानन्दोरु संविद्यति बल बहुलौदार्य वीर्य सौंदर्य प्रागल्भ्य स्वातंत्र्यादि अनंत पूर्ण गुणात्मक विग्रहाय तादृशानंत रूपाय पारतंत्र्यादि अशेष दोष दूराय अनंतानंत रूपेषु स्वगत अनंतानंत गुण क्रिया रूप भेद विवर्जिताय स्वनिर्वाहक स्वाभिन्न विशेष बलात् तद्वत् व्यवहार भागिने अचिंत्य शक्ति संपन्नाय रमा ब्रह्म रुद्रेन्द्रादि सकल जीव जडात्मक प्रपंचात् अत्यंत भिन्न स्वरूपाय पंचभेद भिन्न श्री ब्रह्म रुद्र प्रभृति सकल सुरासुर नरात्मकस्य प्रपंचस्य यथायोग्यं सृष्टि स्थिति संहार नियमन ज्ञान अज्ञान बंध मोक्ष प्रदात्रे ऋगादि चतुर्वेद मूलरामायण ब्रह्मसूत्र महाभारत पंचरात्रादि अशेष सदागम प्रतिपादित स्वरूपाय अनाद्यनंत कालेपि स्वरूप देह अंतर्बाह्य देहांतश्च स्थित्वा सत्ता प्रतीति प्रवृत्त्यादि प्रदाय सर्वस्वामिने गुरुषु स्थित्वा तद्वारा ज्ञानोपदेष्ट्रे निरवधिकानंत अनवद्य कल्याण गुणत्व ज्ञान पूर्वक स्वात्मात्मीय समस्त वस्तुभ्यो अनेक गुण अधिकतर अधिकांतराय अधिक अंतराय सहस्रेण अपि अप्रतिबद्ध निरंतर प्रेम प्रवाह रूप भक्ति विषयाय अनंत वेदोक्त तदनुक्त भारतोक्त प्रकारेण ब्रह्मोपासित अनंत गुण अनंत क्रिया अनंत रूपाय क्रिया सामान्येन सरस्वत्युपासित अनंत रूपाय गुणक्रिया सामान्येन रुद्रोपासित अनंत रूपाय गुणक्रिया रूप सामान्येन इंद्राद्युपासित बहुगुणाय कर्मक्षय उत्क्रांति मार्ग भोग रूप चतुर्विध मुक्ति योग्य मनुष्योत्तम उपासित सच्चिदानंदात्म आख्य चतुर्गुणाय उत्क्रांति मार्ग रूप मुक्तिद्वय शून्य अवशिष्ट द्विविध मुक्ति योग्य अधिकारी विशेष उपासित आत्म रूप एक गुणाय ब्रह्मादि मानुषोत्तमांतानाम उपासनानुसारेण यथा योग्यं संजात विचित्र अपरोक्ष ज्ञान विषयाय अत्यर्थ प्रसादकत्रे अपरोक्ष ज्ञान महिम्ना अग्निना तूलराशिवत् भस्मीभूत अप्रारब्ध पुण्य पाप अनिष्ट काम्य कर्मणां ब्रह्मोपदेशानां वातपुत्रीयता प्रसंग परिहाराय भगवता अवशेषित भोगेन निःशेषीकृत प्रारब्ध कर्मणां सत्यलोके चतुर्मुखाख्य कार्य ब्रह्म प्राप्तानां प्रतीकालंबनानां वैकुंठलोकस्थित भगवदाख्य अकार्य ब्रह्म प्राप्तानां अप्रतीकालंबनानां महाप्रलये चतुर्मुखं प्राप्तानां स्वोत्तम प्रवेश द्वारा शेष मार्ग गरुड मार्गाभ्यां गतानां देवानां च ब्रह्मणा सह विरजा स्नानेन लिंगभंगं प्रापयित्वा आविर्भूत विचित्र स्वरूप आनंद अनुभवदात्रे ब्रह्मादि एकांत भक्तानां निरुपाधिकेष्टाय तदितर भक्तानां मोक्षोद्देशेन भजनीयाय साकल्येन रमा ब्रह्मादि अचिंत्य स्वरूपाय व्याख्या श्री सर्व विज्ञान कविता विजयादि सद्गुण प्रदात्रे ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद्भागवतादि अशेष सच्चास्त्रकत्रे विष्णुनाम्नि संहिता देवतात्वेन ह्रस्वमाण्डूकेयोपासिताय वासुदेवादि सद्रूपाय मत्स्य कूर्म वराह नरसिंह वामन भार्गव राघव कृष्ण बुद्ध कल्कि स्वरूपाय श्रीमद् हनुम हनुमत्सेव्य दाशरथी रामात्मकाय द्रौपदी प्रिय भीमसेनाराध्य श्री यादवकृष्ण स्वरूपिणे क्रंददश्वात्मक श्री हयग्रीव स्वरूपाय जाग्रदवस्था प्रवर्तक विश्वादि जाग्रदारी अवस्था प्रवर्तक विश्वादि तितय रूपाय शत एक विंशति सहस्र श्वासरूप हंस मात्र हंस मंत्र जप प्रेरकाय द्वासप्तति सहस्र नाडीषु मध्ये दक्षिण भागस्थित षट्त्रिंशति सहस्र पुरुष रूपात्मकाय वाम भागस्थित षट्त्रिंशत् सहस्र स्त्री रूपात्मकाय परमहंसोपास्य तुरीय रूपिणे आत्मादि चतुरूपिणे रुद्धोल्कादि पंचरूपिणे कपिल दत्तात्रेय ऋषभ नारायण हरि कृष्ण तापस मनु महिदास यज्ञ धन्वंतरी नारायणी सनत्कुमार धवलपक्ष विराजित हंसस्वरूपाय केशवादि चतुर्विंशति व्यूहाय नारायण नर शौर्यादि ಶತರೂಪಿಣೇ ವಿಶ್ವ ವಿಷ್ಣು ವಶತ್ಕಾರಾದಿ ಸಹಸ್ರರೂಪಿಣೇ ಪರಾದಿ ಬಹುರೂಪಿಣೇ ಅದಿತಾದಿ ಅನಂತರೂಪಿಣೇ ಕಲಿಕಾಲ ಪ್ರವೃತ್ತಯೇ ಋಷಿಭಿ ಸಹ ಅಂತರ್ಧಾಯ ಗಂಧಮಾದನ ಪರ್ವತಸ್ಥಿತ ಬಾದರಿಕಾಶ್ರಮ ನಿವಾಸಿನೇ ಬಾದರಾಯಣಾಯ ಬಾದರಿ ಜೈಮಿನಿ ಸುಮಂತು ವೈಶಂಪಾಯನ ಕಾಶಕೃಷ್ಣ ಲೋಮಶ ಕಾಶ್ನಾಜಿನ್ ಕಾಶ್ನಾಜಿನಿ ಔಡುಲೋಮಿ ಆತ್ರೇಯ ಪೂರ್ವಕ ಶಿಷ್ಯ ಸಂಘ ಪರಿವೃತಾಯ ಕೀರಪದ ಮುನಿತಾಯ ಸ್ವ ಆಜ್ಞಾನುಸಾರೇಣ ಅವತಾರಿತ ಕೃತ ಸಮಸ್ತ ಕಾರ್ಯ ಪರಿತ್ಯಕ್ತ ಭೂಮಂಡಲ ಪ್ರಾಪ್ತ ಬದರಿಕಾಶ್ರಮ ಮರುದವತಾರಾನಂದತೀರ್ಥಂ ಪೂರ್ಣಪ್ರಜ್ಞ ಅಪರಕ ಪರ್ಯಾಯ ಶ್ರೀಮಧ್ವಾಚಾರ್ಯ ಸಂಸೇವಿತ ಶ್ರೀಚರಣಾಯ ಸತ್ಯವತೇಯಾಯ ಪಾರಾಶರೀಯಾಯ ಕೃಷ್ಣದ್ವೈಪಾಯನಾಯ ಜೀವಾಂತಸ್ತಿತ್ವ ಸರ್ವಕರ್ಮ ಕಾರಯಿತ್ರೇ ಅಶೇಷ ಸತ್ಕರ್ಮ ಫಲದಾತ್ರೇ ತತ್ವದೇವತಾ ಪ್ರೇರಕಾಯ ಅಸ್ಮತ್ ಕುಲದೇವತಾತ್ಮಕ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶಾತ್ಮನೇ ಅನಂತಾಯ ಇಂದಿರಾಪತಯೇ ಅಸ್ಮತ್ ಗುರುವರ್ಯಾಚಾರ್ಯ ಕರವರ ಪೂಜಿತ ಚರಣ ನಲಿನ ಯುಗಲಾಯ ಅಸ್ಮತ್ ಗುರುವರ್ಯಾಂತರ್ಗತ ಶ್ರೀಮದ್ ಆನಂದತೀರ್ಥ ಆರ್ಯ ಹೃತ್ಕಮಲ ಮಧ್ಯ ನಿವಾಸಿನೇ ವಿಜ್ಞಾನ ರೋಚಿ ಪರಿಪೂರಿತ ಅಂತರ್ಬಾಹ್ಯ ಅಂಡಕೋಶಾಯ ಅಕಾರಾದಿ ಪಂಚಾಶತ್ ವರ್ಣದೇವತ ಅಜಾದಿಭಿ ಸ್ವರ್ಣಘಟ ಪರಿಪೂರ್ಣಾಯ ರಕ್ತ ಪಾದ ನಖ ರಸನಾಗ್ರಾಯ ಶಂಖಚಕ್ರ ಗದಾಪದ್ಮಧರಾಯ ಪರಮಸುಂದರಾಯ ರುಚಿರ ವರ ಏನ ಕರ್ಮಣ ಭಾಸಮಾನಾಯ ತಟಿದ್ ಅಮಲ ಜಟಾ ಸಂದೀಪ್ತ ಚೂಡಂ ದಧಾನಾಯ ನೀಲಾಲಕ ಸಹಸ್ರ ಶೋಭಿತ ಮೂರ್ಧ್ನೆ ಸುವ್ಯಕ್ತ ಸ್ಮಶ್ರುಮಂಡಲಾಯ ಲಲಾಟ ಶೋಭಿತ ತಿಲಕಾಯ ಅಂಭೋಜ ಭವ ಭವಾದಿ ಭುವನಾನಾಂ ದಭ್ರ ವಿಭ್ರಮಾದೇವ ವಿಭವಾಭಿಭವ ಉದ್ಭವ ಆದಿ ಪರಮೇಶ್ಚ್ಯಾದಿ ಪದ ವಿಮುಕ್ತಿ ದಾತೃ ಭೂ ವಿಲಾಸಾಯ ಕಮಲಾಯತ ಲೋಚನಾಯ ನಿಖಿಲಾಗೌಘ ವಿನಾಶಕ ಪರಸೌಖ್ಯ ಪ್ರದೃಷ್ಟಯೇ ತುಲಸಿ ಭಾಸಿತ ಕರ್ಣಾಯ ಸಮಸ್ತ ವೇದೋದ್ಗಿರಣ ಹೇತು ಭೂತ ಶ್ರೀಮುಖಾಯ ಅವನತ ಅಖಿಲ ಲೋಕ ಶೋಕ ಸಾಗರ ವಿಶೋಷಕ ಅತ್ಯುದಾರ ಮಂದಹಾಸಾಯ ಅರುಣೋಷ್ಠಿರೋಸಿ ಅರುಣೀಕೃತ ಸಿತ ದಂತಪಂಕ್ತಯೇ ಕಂಬುವದ್ ರೇಖಾತ್ರಯ ಉಪೇತ ಬ್ರಹ್ಮಾಧಿಷ್ಠಿತ ಕೌಸ್ತುಭ ರತ್ನೋದ್ಭಾಸಿತ ಕಂಠಾಯ ಶ್ರೀವತ್ಸಾಂಕಿತ ಶ್ರೀದೇವ್ಯಾಸ್ಪದ ವಿಸ್ತೀರ್ಣ ವಕ್ಷಸೇ ತನುತ್ವೇ ಅಪಿ ಅಂತರ್ಗತ ಜಗದ್ ಅಂಡ ಮಂಡಲ ವಲಿತ್ರಯಾಂಕಿತ ಉದರಾಯ ಹರಿಣ್ಮಣಿ ಕಾಂತಿ ಮುಂ ವಿಷದ ಹಾರ ಮಯೂಖ ಗೌರ ಸ್ತನದ್ವಯೋಪೇತಾಯ ಆತ್ಮಯೋನಿ ಧಿಷಣ ಚತುರ್ದಶ ಭುವನ ಕಾರಣ ದಳ ಉಪೇತ ಪದ್ಮ ಜನಕ ತನು ನಿಮ್ನ ಆವರ್ತನ ಅಭಿಸರಸೇ ತ್ರೈಮಯ ಯಜ್ಞೋಪವೀತ ಧಾರಿಣೇ ದಿವ್ಯ ಮೌಂಜೀಧಾರಿಣೇ ಅಚಲ ಪರಮ ಅಜಿನ ಯೋಗಪೀಠ ಉಪವಿಷ್ಟಾಯ ಪರಿತಃ ಸ್ಥಿತ ವರ ಪಟ್ಟಿಕಾರೂಪಕ ಕಕ್ಷಾಯುತಾಯ ಸ್ವಭಕ್ತ ಅಜ್ಞಾನನಾಶಕ ತರ್ಕ ಅಪರಪರ್ಯಾಯ ಪ್ರಬೋಧ ಮುದ್ರಾಯುತ ಪೃಥು ಪೀವರ ವೃತ್ತ ದಕ್ಷಿಣ ಹಸ್ತಾಯ ಸ್ವಭಕ್ತ ಭಯಭಂಜಕ ಸಮಸ್ತ ಮಂಗಳಪ್ರದ ಅಭಯ ಮುದ್ರಾಯುತ ಪೃಥು ಪೀವರ ವೃತ್ತ ಸವ್ಯಹಸ್ತಾಯ ಅತಸಿಕಾ ಕುಸುಮ ಅವಭಾಸ ಉರು ಊರ್ಧ್ವಯಾಯ ಕ್ರಮಾತ್ ಅಲ್ಪ ವೃತ್ತ ಜಂಘಾಯುಗಳಾಯ ನಿಗೂಢಗುಲ್ಫಾಯ ಬಾಹ್ಯಾಂತಸ್ತೋಮ ವಿನಾಶಕ ಪರಸೌಖ್ಯಪ್ರದ ನಖಮಣಯೇ ವಜ್ರಾಂಕುಶಧ್ವಜ ಪದ್ಮರೇಖಾಚಿಷ್ಣಿತ ಪಾದಪದ್ಮಾಯ ಸಮಸ್ತ ಪೀಠ ದೇವತಾ ಆವರಣದೇವತಾ ಸೇವ್ಯಾಯ ಅನಂತ ಚಂದ್ರ ಅಧಿಕ ಕಾಂತಿಮತೇ ಸಮಸ್ತ ದುರಿತ ನಿವಾರಣಾಯ ಸಮಸ್ತ ಕಾಮಿತ ಫಲದಾತ್ರೇ ಮಧುಪಾಸ್ಯಾಯ ಶ್ರೀ ವೇದವ್ಯಾಸಾಯ ನಮೋ ನಮಃ ಶಿಕ್ಷಣಾರ್ಪಣಮಸ್ತು.